करचरणकृतौ वा कायजं कर्मजौ वा श्रवणनयनजौ वा मानसं वा अपराधं विहितं अविहितं वा सर्वं एतत् क्षमस्व जय जय करुणाभे श्री महादेव शंभो करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं अविहितं वा सर्वं एतत् क्षमस्व शिव शिव करुणाभे श्रीमहादेव शम्भो शिव शिव करुणाभे श्रीमहादेव शम्भो।